कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी रेणुका शहाणे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
नमस्कार सुरभी, में आपका बहुत बहुत स्वागत है. लाइट्स कैमरा एक्शन में आपका बहुत बहुत स्वागत है. नाही जमणार आहे मला रेणुका ताई सारखं इतकं परफेक्ट, पण कुठेतरी तुम्ही नॉस्टॅल्जिक झालात ना, दॅट वॉज इम्पॉर्टंट. पण बाय द वे, आता आम्ही खेळणार आहोत एक मस्त असा रॅपिड फायर राऊंड.
अच्छा, कारण तू इतक्या छान फॅमिली फिल्म्स केल्यात, तर मला सांग की एक फॅमिली फंक्शन जे तू कधीही मिस करत नाहीस. भाऊबीज, जर तुझ्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिण्यात आलं तर त्याचं टायटल काय असेल?
हसेन मी.
एक हॅबिट, एक सवय जी तुला सोडायची आहे.
नॉट गोइंग टू द जिम.
ओके, पण मध्ये तू खूप जास्त वेट लॉस केलं होतंस. आय रिमेंबर मीटिंग यू इन पुणे आणि त्यावेळेस तोशी एवढी झाली होतीस, काय केलं होतंस?
डॉक्टर डावरेंचं डायट केलं होतं, पण ते कंटिन्यू नाही केलं ना, मी मेंटेन नाही केलं अनफॉर्च्युनेटली.
पण करतात अगं, आता सोनाली कुलकर्णी नाही का, द सिनियर सोनाली कुलकर्णी, शी इज सो गुड. तिच्याकडे बघून मी खरंच इन्स्पायर होते आणि मग नंतर
समाव.
हा, आणि गोड अगं, गोड गोड. मी पण खूप गोड खाशी अगं, खूप जास्त. चला एक गोष्ट मिळती जुळतीये तर. ओके, एक ट्रिप जी तू कधी पण आयुष्यात विसरणार नाहीस.
फतेहपूर सिक्रीची मी इनफॅक्ट सुरभीबरोबरच ट्रिप केली होती, कारण त्यावेळेला पहिल्यांदा मला माझी लोकप्रियता कळली तिकडे. मी फर्स्ट टाइम लोकांसमोर ॲज सुरभीची को अँकर म्हणून गेले होते, अँड वी वर मॉब्ड. त्यामुळे
ओके, पण तुझी फॅनस्ट्रक मोमेंट कुठली आहे?
मी जेव्हा दिलीप कुमार साहेबांना भेटले तेव्हा, म्हणजे आय वॉज लाईक आय एम अ टोटल फॅन गर्ल. आणि मला आशा पारेखच्या बर्थडे पार्टीला सायरा बानूजी आणि दिलीप कुमार साहेब भेटले होते आणि ते ॲक्च्युली म्हणाले की मैंने आपका काम देखा है और आप बहुत अच्छा काम करती हो. फॉर मी, म्हणजे मी तर तिकडे त्याच्यानंतर मी नव्हतेच, या जमिनीवरच नव्हते.
एक पत्र जर तुला लिहायचं असेल तर कोणाला लिहायला आवडेल?
माझ्या आजीला लिहायला आवडेल की तू एवढ्या लवकर का गेली सोडून.
एक एम्बॅरेसिंग मोमेंट,
मी माझ्या पोरांच्या शाळेच्या बाहेर अगदी म्हणजे खूप PTM म्हणजे आमचं पेरेंट्स टीचर्स मीट करून बाहेर निघाले आणि आय वॉज व्हेरी हॅप्पी वगैरे आणि मी पडले ग डायरेक्ट साष्टांग नमस्कार आणि लोक ओळखत होते, अरे रेणुकाची गिर गई.
वहां भी गिरी थी फिल्म में, यहाँ भी गिर गई.
वहां तो एटली सीढ़ी थी, यहाँ तो कुछ भी नहीं था. आणि मला उठता येईना कारण मी खूप हसत होते.
कुठला एक क्षण तुला परत जगायला आवडेल?
आय थिंक बिकमिंग अ मदर. या, डेफिनेटली.
आणि मला सांग की सर्वात जास्त मेसेजेस तुला कोणाचे येतात?
पर्सनल नाही, पण आमचे काही काही ग्रुप्स आहेत तर ग्रुप मेसेजेस चिक्कार येतात. आमचा एक सुदृढ ग्रुप आहे डॉक्टर डावरेंचा, जिथे आम्ही उगाच इन्स्पायर होतो काही लोकांना बघून, बाकी आम्ही असे बघेच आहोत. वी सी फूड अँड गेट फॅटर. आम्ही सुदृढ आहोत रिअल. आणि दुसरा ग्रुप माझा शाळेतल्या मैत्रिणींचा आहे आणि तिसरा माझ्या मॉम्स ग्रुप आहे आमचा, म्हणजे माझ्या मुलांच्या वर्गातल्या जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या आया, हू वी रिअली हॅव टू यु नो बी टुगेदर. अँड मुलांचं सगळं इतकं स्ट्रेसफुल असतं हल्ली की वी नीड दॅट यु नो मदर्स ग्रुप.
एक छोटीशी गोष्ट तुला विचारायची राहिली, म्हणजे रीटा या फिल्म बद्दल जी तू स्वतः डिरेक्ट केली होती आणि ज्यामध्ये जॅकी श्रॉफ होते, हू प्लेड मराठी कॅरेक्टर साळवी, आणि मराठी बोलला माणूस, भिडू भिडू बोलणारा माणूस मराठी बोलला, आणि पल्लवी जोशी होती. हाऊ डीड रीटा हॅपन?
रीटा बद्दल विचारलंस तर मी ब्रेक घेतला आफ्टर चिल्ड्रन, तर तेव्हा रानाजीने मला सांगितलं की तुझी जी ॲम्बिशन मेन आयुष्यातली अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग बेबीज, द सेकंड ॲम्बिशन वॉज डिरेक्शन, तर ती आता करण्याची वेळ आली आहे, कारण मराठी सिनेमा इज गोईंग थ्रू दिस यु नो सुनहरा काल. तर त्यावेळेला मी म्हटलं की मी स्वतः आईची नॉवेल माझ्यावर खूप प्रभाव टाकला होता त्या नॉवेलनी, तर मी म्हटलं की त्याचं मी स्वतः ट्राय करते रूपांतर करणं. तर मी केलं आणि तिला दाखवलं आणि तिला जाम आवडली ती स्क्रीन प्ले, त्यामुळे मला ते जरा एक कॉन्फिडन्स मिळाला की मी करेन. आणि ॲक्च्युली सगळंच इतकं आपसूक एकत्र आलं ना, म्हणजे पूजा आणि आरती शेट्टीनी निर्माण करायचं ठरवलं आणि इट वॉज देअर फर्स्ट प्रोडक्शन आणि इट दे वॉज सो गुड, यु नो दे हॅड सच बिलीफ इन दॅट सब्जेक्ट. आणि पल्लवी मला मिळाली, जॅकी दादा मिळाले. जॅकी दादांनी फक्त 20 मिनटं ऐकली आणि ते म्हणाले की मी करतो म्हणून, आणि मग ते खाली आले मला आम्हाला सोडायला, पूजा शेट्टी आणि मी गेलो होतो. आणि जाताना ते म्हणाले यु नो माय मॉम्स नेम इज रीटा. सायसड म्हणजे मग खास आहे ते त्यांच्यासाठी. काही काही वेळेला खूप, कारण त्यांना प्रॉम्प्टिंग लागायचं मराठी. ती माझी असिस्टंट होती रसिका देवधर, ती प्रॉम्प्टिंग करायची आणि ते बोलायचे. तर अँड हॅट्स ऑफ टू पल्लवी फॉर दॅट, कारण कधी कधी ते चुकायचे. तर एका सीनमध्ये त्यांना असं म्हणायचं होतं की गुरूंनी दिलंय हे ताईत ते घाल म्हणून. तर त्यांना गुरांनी दिलंय आणि आम्ही सगळे बिहाइंड द कॅमेरा ऍक्च्युली कोसळलो होतो. पण पल्लवीनी नाही, शी जस्ट वेंट ऑन. हॅट्स ऑफ टू हर.
आणि दोन फार गोड मुलं आहेत रेणुका ताईला. सो दोघं जण मराठी बोलतात?
बोलतात, माझ्याबरोबर बोलतात, नानीबरोबर बोलतात त्यांच्या. पण खूप असं म्हणजे त्यांना सराव नाही आहे भाषेचा अजून. मला खूप त्याचं वाईट वाटतं की कुठेतरी मिश्रित भाषा आहे, की इंग्लिश धड नाही, हिंदी धड नाही, मराठी धड नाही. बट दॅट्स ओके, म्हणजे यु नो हां, त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर ते तसेच बोलतात.
तुझ्यातल्या कुठल्या सवयीसुद्धा त्या मुलांमध्ये आलेल्या आहेत तुला दिसतात?
मला वाटतं की माझ्या धाकट्या मुलामध्ये माझं सेन्स ऑफ ह्युमर आलं आहे डेफिनेटली, आणि माझ्या मोठ्या मुलामध्ये माझी सेन्सिटिव्हिटी आली आहे. आणि इनफॅक्ट मी ज्या पद्धतीची सेन्सिटिव्ह होते, म्हणजे आत्ता लोकांना वाटणार नाही, पण मी इतकी रडकी होते, म्हणजे लगेच इमोशनल होण्याची माझी एक सवय होती, की कोणीही जरा अंडर प्रिव्हिलेज दिसलं किंवा कुठलाही जनावर दिसला ज्याच्यावर अत्याचार झालेला असेल वगैरे, तर मला खूप रडू अनावर व्हायचं. तसंच मला माझ्या मोठ्या मुलामध्ये दिसतं. आणि सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे सगळ्यात मला काहीतरी कुठेतरी फनी पण दिसतं. तर ते माझ्या धाकट्यात आहे, म्हणजे आम्ही अचानक एकत्र जेव्हा असतो तेव्हा सेम गोष्टीवर अचानक आम्हाला हसू येतं. सो आय नो दॅट यु नो ते वांशिक आहे कुठेतरी. पण ॲम्बिशन मोठ्यामध्ये राणाजींची आहे. मी महत्वाकांक्षी इतकी नाही आहे. त्याला पायलट बनायचं आहे आणि धाकट्याला फुटबॉल प्लेअर बनायचं आहे.
सध्या तरी गोल्स हे आहेत, पुढे बघूयात किती होतात. बरं, आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला खूप छान कडक असा चहा यु नो इथल्या एका बाबू म्हणा काय म्हणाल बाबू ह्यांनी बनवून दिला. सो कॅन वी कॉल हिम?
या शो ये ये
बाबू, आप 6 साल से इनके साथ हो और हमें इनके सीक्रेट जानने हैं. मला सांगा सर्वात जास्त घरामध्ये कुठली गोष्ट बनते?
कॉफी. सुरमन सत्येंद्र के काफी दोस्त आते जो घर भरा होता है.
स्पेशली रेणुका ताई और राणा जी क्या आपको ऑर्डर देते हैं बनाने के लिए? इस पे आपकी खूबी क्या है?
मैम को तो मैं आज तक कॉफी बना के पिलाया हूँ, इसलिए मैं कॉफी बोल सकता हूँ. सर को तो मैं जैसे कि ब्राउन ब्रेड के सैंडविच होते हैं, ओट्स होता है, पुलाव भी होता है, वेजिटेबल्स जैसे जो भी जो डाइटिशियन के हिसाब से जो भी होते, काफी सारे चीजें होती है, बना के दे देता हूँ.
अब 6 साल से आप यहाँ पर हो, आई एम श्योर आपने भी हम आपके है कौन देखी होगी.
काफी बार देखी
आपको तो पता है कि तब भाभी और लक्ष्मीकांत जी का रिलेशन उसमें कैसा था. तो यू नो जैसे वहाँ पर एक भाभी यू नो उनको सिखाती थी, वैसी कौन सी चीजें आपने रेणुका जी से सीखी हैं?
एक्चुअली वो जब भी मैं फिल्म देखता हूँ ना, तो मैं मैडम का सीन देख के रो देता हूँ. गर्व होता है बोलने के लिए कि मैं इनके पास काम करता हूँ. मैंने काफी जगह काम किया हूँ इससे पहले, तो जो सुकून मुझे यहाँ मिला है वो कहीं नहीं मिला है. हमारे परिवार को मैम और साहब ने बहुत मतलब सपोर्ट किया है. जैसे हमारे बच्चों के लिए हमारे ड्राइवर है, मैं हूँ, जो हमारे स्टाफ है, तो साहब और मैडम हर चीज़ के लिए हेल्प करती है, चाहे फीस हो, चाहे कोई दिक्कतें मतलब कोई हॉस्पिटल का खर्चा हो, मतलब ऐसी कोई भी चीज़ें अनहोनी जो नहीं कर पाते हो, हमारे मैम और साहब उस चीज़ों के लिए खड़े रहते हैं हमारे लिए.
सो जैसी थी रियल लाइफ मध्य आप जिसली तशी रियल लाइफ मध्य सुधा है. थैंक यू सो मच, आपसे बहुत अच्छी बात हुई. थैंक यू.
We are very fond of him also.
आणि आता तुझ्या आयुष्यातली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट?
माझ्या लग्नाला अविस्मरणीय होतं ते, तर त्यामुळे लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तेच होतं माझ्यासाठी.
आणि व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ टुडेज इंटरव्ह्यू?
आय थिंक मीटिंग यू श्रुती, इट्स ऑलवेज अ प्लेजर. आणि मनमोकळ्या गप्पा. ऍक्च्युली आपण जेव्हा पाठी जातो आणि आपल्या आपण मेमरीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करतो, तेव्हा द्विगुणित होतो आनंद आपला, बिकॉज यू आर ऑल्सो रिलिव्हिंग दोज मोमेंट्स. त्यामुळे ते मला सगळ्यात आवडलंय आज.
खूप वेळ दिला ऍक्च्युली यु नो आपल्या बिझी स्केड्यूल मधनं काढून, खरं तर रेणुका ताईने आपल्याला इतका वेळ दिलाय. सो थँक्यू सो मच. 93.5 रेड FM बजाती रहो.